हॅलो,
सौरभ आणि सर बोलताय ना?
हो
सर, मी अमित गुजराती बोलतोय, आर्यवर्त परांजपे मधून, नाशिक मधून.
अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही का केलं मला काय?
हो येस राईट, आर्यवर्त प्रोजेक्टला.
हो सर, मी पप्पांना आज टाइम नाही भेटला, नाही तुम्ही येणार तो.
ओके,
बघू आणि आमचं बोलणं झालं तर आम्ही मोस्टली ना तुमच्या नेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये इंटरेस्टेड असू जी तुम्ही नेक्स्ट बांधाल.
ओके, आता करंटली आहे का इंटरेस्टेड आपण? आता रेडी पोझिशन
करंटला सर, आता ना माझे एकदम फ्रेंड्स जे आहेत प्रॅक्टिकल, तर त्यांना विचारलं मी, तर आता